श्री ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। आज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायावरील निरूपण सुरू होणार। ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय हा एक अप्रतिम असा अध्याय आहे, जणू काही ही एकाध्यायी गीताच आहे। परमात्म्याने 18व्या अध्यायाच्या बहाण्याने संपूर्ण गीतेचे सार दुनावले आहे, म्हणजे त्या गीतेची उजळणीच केली जणू। आणि त्यातल्या त्यात माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी याला इतकं गोड आणि रसभरीत करून ठेवलेलं आहे की याची प्रत्येक ओवी अमृतासारखी पवित्र, चैतन्यपूर्ण आणि एक नवीन जीवन प्रदान करणारी अशी ओवी आहे। 17व्या अध्यायात एक निरूपण सुरू होतं, त्याच्यामध्ये श्रद्धाधी निरूपण योग म्हणतात। श्रद्धा, आहार, यज्ञ, तप, ज्ञान याचे सर्व भाग आणि शेवटी आपण जे कर्म करतो त्यातल्या त्यात जे सत्कर्म करतो त्या सत्कर्माला परमात्म्याच्या चरणात कसं समर्पित करायचं, या सर्व कर्मांचा विनियोग कसा करायचा, ओम तत्सत या शब्दांनी याची विस्तृत चर्चा आली होती। ती आपण सर्वांनी अत्यंत पवित्र मनाने ऐकली। आज 18व्या अध्यायावरील निरूपण सुरू होईल। याच्यापूर्वी आपण 3 भागांमध्ये 18व्या अध्यायाचा सारांश, कारण 18वा अध्याय खूप मोठा अध्याय आहे, 1800 ओव्या आहेत, जवळजवळ आपला 2.5 महिनेपर्यंत हा अध्याय चालणार आहे। म्हणून 2.5 महिन्यापर्यंत चालणाऱ्या निरूपणाचा सारांश सुद्धा 3 दिवस पुरला। बहुतेक अध्यायांमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज अध्याय सुरू करायच्या आधी आपल्या गुरूंच्या चरणी प्रार्थना करतात, वंदन करतात, त्यांना नमन करतात। आणि हे नमन अत्यंत उत्कृष्ट आणि रसभरित शब्दांमध्ये करतात। ते संस्कृत प्रचुर शब्द असतात, कधीकधी अत्यंत भावनापूर्ण शब्द असतात, कधीकधी लहान लेकराच्या अंगी असलेला लढिवाळपणाचा भावसुद्धा त्याच्यामध्ये भरलेला असतो। 18वा अध्याय हा शेवटला अध्याय असल्यामुळे याचं नमन, या अध्यायाचं नमन आणि नंतर पुढे त्याची विषयवस्तू आणि त्या विषयवस्तूंचं प्रतिपादन हे सगळं मिळून 86 ओव्या, म्हणजे जवळजवळ 90 ओव्या त्यात येणार आहेत। आणि सर्वसाधारणपणे आपण दररोज 25 ते 30 ओव्या घेत असतो, आणि तसंही हा शेवटला अध्याय असल्यामुळे शांतपणे याला व्यवस्थित आपण ऐकूया। एक एक शब्द, एक एक ओवी, एका शब्दाचा अर्थ, एका ओवीचा भाव पूर्ण हृदयात ठसेपर्यंत त्याचा आनंद घेऊ। आणि म्हणून ही नमनसुद्धा आपण 3 दिवस घेऊ, त्यानंतर आपल्याला पहिला श्लोक सापडणार। सुरू करूया 18व्या अध्यायाचे नमन।
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
अठराव्या अध्यायाचे नमन सुरू करण्यापूर्वी आपण सर्वसुद्धा माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन, कृतकृत्य होऊन त्यांना आदरांजली अर्पण करून नंतर मग या 18व्या अध्यायाची सुरुवात करायला पाहिजे, कारण माऊलीच्या कृपेमुळे ते रसाळ शब्द, ते अर्थभरित सुंदर वाणी, तुमची आमची काय कथा, त्यांच्याच कृपेमुळे आपल्याला जे काही समजलं, जे काही समजू शकलं, त्यांचे अत्यंत उपकार मानावे। आणि माऊलींच्या चरणी आपल्या कृतज्ञतेचा भाव सतत व्यक्त करत राहावं। त्या माऊलींचीच आपण लेकरं, आणि त्या माऊलींच्याच कृपेमुळे आज आपण हे ज्ञानेश्वरीचं एवढं मोठं निरूपणाचं हातात घेतलेलं काम आता शेवटाकडे नेत आहोत. त्या माऊली ज्ञानेश्वर महाराजाच्या चरणी कृतज्ञतेचा भाव प्रकट करून आता आपण 18व्या अध्यायावरील नमन सुरू करूया. जय जय देव निमळ निज जनाखील मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. जय जय देव प्रबळ विदळिता मंगळ कुळ निगमागम द्रुम फळ फलप्रद. जय जय देव सकळ विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल कलातीत. जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ नित्य निरस्थाखील मळ मूळभूत. जय जय देव स्वप्रभ जगदंबूद गर्भनभ भवनोद्भवारंभस्तंभ भवद्भंस. मंडळी पहा काय शब्द आहेत हे. याच्यामध्ये एखाद्याने विचार जर केला की मी आपली मनाने केलेली एखादी बोबी टाकतो तर कोणाची हिंमत आहे का? काय शब्द आहे. आपल्यासारखे लोक असे शब्द जुळवू शकतात का? स्फुरद मंदानंद बहळ कलित काळ कौतूहल निगमा गम द्रुम फळ जगदंबूद गर्भनभ भुवनोद्भव रंभस्तंभ नित्य निरस्ता अखिल मळ. काय शब्द आहेत, कुठून अवतरलेत. एक मुलगा ज्यांनी कधी शाळेत औपचारिक शिक्षण घेतलं नाही तो मुलगा हे लिहितो, हे सांगतो, हे कुठून आलं असावं. चला असो सुरुवात करूया. हे निष्पापा, आपल्या सेवकांचे संपूर्ण कल्याण करणाऱ्या आणि जन्म आणि म्हातारपण रूपी मेघांच्या फळीची धूळधाण करणाऱ्या वायुरूपी हे श्रीगुरु तुमचा जय जयकार असो. हे अतिशय सामर्थ्यवान अहंकारादी अशुभांच्या समुदायाचा ज्याने नायनाट केला आहे असा वेदशास्त्र रूपी वृक्षांचे फल असलेल्या त्या फलाची प्राप्ती करून देणाऱ्या हे श्रीगुरु हे गुरुदेवा तुमचा जय जयकार असो. हे स्वरूपतः पूर्ण असलेल्या विषय वासना दवडलेल्यांचे कैवार घेणाऱ्या काळाच्या करामतीसही अंकित करून ठेवलेल्या अंशादी विभागापलीकडे असलेल्या हे गुरु तुमचा जय जयकार असो. हे निरुपाधिका, ज्याच्या ठिकाणी जोराचा आणि विपुल असा आनंद प्रकट आहे असा संपूर्ण दोष नेहमीच नाहीसे केलेल्या आणि सर्वांना कारण असलेल्या असा हे श्री गुरुदेवा तुमचा जय जयकार असो. हे स्वयंप्रकाशा, जगदरूपी ढगाचा गर्भ ज्यात संभवतो अशा आकाशा, स्वर्गादी लोकांच्या उत्पत्तीचे आधारभूत खांबच असलेल्या संसाराचा फडशा पाडणाऱ्या श्रीगुरु तुमचा जय जयकार असो. जय जय देव निश्चळ चलित चित्तपान तुंदिल जगदुन्मिलना विरल केली प्रिय. जय जय देव विशुद्ध विदुदयोध्यान द्विरद शमदम मदन मदभेद दयार्णव. जय जय देवैक रूप अतिकृत कंदर्प सर्प दर्प भक्त भाव भुवन दीप तापाप. जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय निज जन जीत भजनीय मायागम्य. जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंवीद द्रुमपिज प्ररोहणावणी. हे स्थिर असणाऱ्या चंचल चित्तास पिऊन मोठे पोट झालेल्या जगत प्रकट करण्याचा एकसारखा खेळ खेळण्याची आवड असलेल्या हे श्रीगुरु तुमचा जय जयकार असो. हे अत्यंत शुद्धा ज्ञानोदय रूपी अरण्यातील तू हत्ती म्हणजे ज्ञानाचा अभिमान गलित करणारा अशा तसेच शमदमे करून मदनाच्या भयाचा नाश करणाऱ्या हे दयासागरा श्री गुरु तुमचा जय जयकार असो. हे अविकारी मदनरूपी सापाच्या घमेंडीचा धुवा उडविणाऱ्या भक्तांच्या प्रेमरूपी घरातील दिवा असणाऱ्या व तापांचा नायनाट करणाऱ्या श्री गुरु तुमचा जय जयकार असो. हे अद्वितीय अशा श्री गुरु परिपक्व झालेल्या वैराग्यवानानेच काय ते फक्त प्रेम असलेल्या आपल्या दासाच्या स्वाधीन होऊन राहिलेल्या भजन करण्यास योग्य असलेल्या मायेच्या ताब्यामध्ये न सापडणाऱ्या श्री गुरु तुमचा जय जयकार असो. कल्पनारहित अशी ज्याची प्रसिद्धी आहे अशा परमात्म स्वरूपास प्राप्त करून देणाऱ्या कल्पवृक्षा स्वरूप ज्ञानरूपी वृक्षाचे बीज वाढविण्याची जमीन असलेल्या हे देवा हे श्री गुरु तुमचा जय जयकार असो. हे काय एकैक ऐसैसे नाना परिभाषा वशे स्तोत्र करू तुझो देशे निर्विशेषा जी ही विशेषणी विशेषिजे ते दृश्यनौ हे रूप तुझे हे जाणे मी म्हणून लाजे वानणाही परिमर्यादेचा सागरू हा तवची तया डगरू जवन देखे सुधा करू दया आला सोमकांतू निज निर्झरी चंद्रार्ध्यादिक नकरी ते तोची अवधारी करवी किंजी नेणू कैसी वसंत संगे अवचितिया वृक्षाची अंगे फुटती तय तयाही जोगे धरणे नोही. हे भेदरहित श्री गुरु असे तुम्ही आहात अशी पृथक पृथक अनेक विवेचनांच्या द्वारा तुमच्या संबंधाने स्तुती तरी काय करावी. ज्या ज्या विशेषणांनी तुमचे वर्णन करावे त्या त्या विशेषणांनी दाखवलेले जे जे दृश्य स्वरूप ते तुमचे रूप नाही हे मी समजतो आणि म्हणूनच या स्तुतीच्या शब्दांनी वर्णन करण्याची मला लाज वाटते. समुद्र हा आपली मर्यादा उल्लंघन करीत नाही अशी त्याची प्रसिद्धी आहे, परंतु जोपर्यंत त्याने पूर्ण चंद्र उदयाला आलेला पाहिला नाही तोपर्यंतच ती मर्यादा खरी असते. महाराज चंद्रकांत मणी आपल्या पाझरण्याने चंद्राला आपण होऊन अर्धे वगैरे देत नाही, तर ते अर्ध्याधिक देवविण्याचे काम ते सामर्थ्य त्या चंद्राच्याच अंगी असते आणि म्हणून तो चंद्रच त्या चंद्रकांत मण्याकडून हे सगळं करवीत असतो. वसंत ऋतू आला म्हणजे झाडांच्या फांद्यांना कशी अकस्मात पालवी फुटते हे कळत नाही, परंतु ती पालवी फुटणे थांबून ठेवणे हे झाडाच्याही स्वाधीन नसते बरं का. पद्मिनी रावा कर्ण लाहे मगलाजे कवण काजळे शिवतले लवण आंग भुले तैसा तू ते जेथे मी स्मरे तेथ मी पण मी विसरे मग आकळीला ढेकरे तृप्त जैसा मज तू आजी केले तैसे माझे मी पण धाडुनी देशे स्तुती मिशे पाच पीसे बांधले वाचे ना इरवी तरी आठवी राहुनी स्तुती जय करावी तै गुणागुणिया धरावी सरोभरी की तरी तुजी एक रसाचे लिंग केवी करू गुणागुणी विभाग मोती फोडुनी सांदिता चांग की तैसे चिभले. सूर्य विकासिनी कमळाला सूर्य किरणांचा योग झाला म्हणजे मग कोण संकोचून राहणार, प्रत्येक कमळ उमलणारच. अथवा पाण्याच्या संसर्गामध्ये आलेले मीठ आपले अंग कोटपर्यंत धरून ठेवणार ते तर विरघळणारच. त्याप्रमाणे जेव्हा हे गुरु मी तुझे स्मरण करतो तेव्हा मी आपला मीपणा विसरतो, मी कोण आहे हेही विसरतो. मग जसा तृप्त पुरुष ढेकरीने व्यापला असता त्याला आपली ढेकर आवरून धरता येते का? महाराज, मला तुम्ही तसे केले आहे. आपण माझ्या मीपणाचा नाश करून स्तुतीच्या निमित्ताने माझ्या वाचेला वेळ लावले आहे. अथवा एरवी तरी मी शुद्धीवर राहून जेव्हा स्तुती करीन तेव्हाच माझ्या हातून गुण आणि गुणाच्याही पलीकडे यांची तुलना केल्यासारखे होईल. आणि महाराज, तुमचे स्वरूप तर एकरस आहेच, मग तुमच्या ठिकाणी मी गुण आणि गुणातीतपणा ही निवड कशी कशी करू आणि मला ही कशी करता येईल? हे पहा, मोती अगोदर फोडून मग सांधणे चांगले किंवा ते आहे तसेच संबंध ठेवणे चांगले. आणि तू बापू तुची माय इही बोली ना स्तुती होय डिंभोपाधिक आहे विटाळू तेथे जी जाले निपाईके आले ते गोसावी पण केवी बोले ऐसे उपाधी उशिटले काय वानू तरी आत्मा तू एकसरा हे ही म्हणता दातारा आतूल तू बाहेरा घापतासी म्हणून साचा तुझ लागी स्तुतीने दखे जी जगी मौना वाचुनी लेणे आंगी सुसी नामा स्तुती काही न बोलणे पूजा काही न करणे सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई. आणि तू बाप आहेस, तूच आई आहेस, अशा वर्णनाने तुझी स्तुती होत नाही, कारण की त्या प्रतिपादनामध्ये लेखरू या उपाधीचा विटाळ आहे. तुला जर मायबाप म्हटलं तर मला लेखरू व्हावं लागेल, मग तिथे उपाधी आलीच. महाराज, दुसरी एखादी व्यक्ती दास झाल्याने मग आलेले परावलंबी स्वामित्व तुमच्या ठिकाणी प्रतिपादण्यात काय अर्थ आहे? असे सापेक्षतेच्या उपाधीने उष्टे झालेल्या मोठेपणाने तुमचे वर्णन कशाला करू? हे स्वामीन, तू अंतर्बही एकसारखा व्यापून असणारा आत्मा आहेस, असे जर म्हटले तरी सुद्धा आत असणारा जो तू त्या तुला बाहेर घालविला असे होईल. कारण तू आत आहे तर मग मी बाहेर आहे, मग मी आत आहे तर तू बाहेर आहे, मी आणि तू वेगवेगळे झालो, मग इथे द्वैत झालंच ना. म्हणून महाराज, आपण जसे खरोखर आहात तशा आपल्या यथार्थ स्तुतीकरिता लागणारी विशेषणे जगामध्ये मला दिसत नाहीत. कारण की मौना वाचून दुसरा दागिना आपण अंगावर घालतच नाही. तुमच्या संबंधाने काही न बोलणे हीच तुमची स्तुती होऊ शकते, काही न करणे हीच तुमची पूजा होऊ शकते. आणि आपण जीव शिव ब्रह्म यापैकी कोणाचाच अभिमान न येणे हीच खरी तुमची जवळीक होय. तरी जिंतले जैसे भूली पिसे आलापू घाली तैसे वानू ते माऊली उपसाहे तू आता गीतार्थाची मुक्तमदी लावी माझिये वाग्वृद्धी जी माने हे सभासदी सज्जनांच्या एत म्हणीतले श्री निवृत्ती नको जे पुळत पुळथी परीसी लोहा घृष्टी किती वेळो वेळा की जे गा तव विनवी ध्यान देवो म्हणे हो काजी पसावो तरी अवधान देतु देवो ग्रंथाता जी गीता रत्न प्रसादाचा कळसू अर्थ चिंतामणीचा सर्व गीतार्थ दर्शनाचा पाढा उजो. तरी पण भ्रमाने भुलून वेळा होऊन एखादा वेळा झालेला मनुष्य जसा बडबडतो त्याप्रमाणे हे श्री गुरु मी तुमचे वर्णन करतो, ते हे श्री गुरु माऊली तू सहन कर. आता माझ्या व्याख्यानाच्या विस्तारात ह्यात गीतेतील योग्य भावार्थ आला आहे अशी आपली संमती दाखविणारा मोत्याचे अंगठीचा मोतंब शिक्का करा. कारण त्या योगाने माझे हे बोलणे सज्जनांच्या सभेतील सर्व संतांना मान्य होईल असे होईल. यावर मग श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले, अरे अशी वारंवार विनंती करू नको. अरे सोने होण्याकरता परिसावर लोखंडाला किती वेळा घासायला लागेल? एकदा घासले की पुरे. तेव्हा ज्ञानदेव विनंती करून म्हणतात, महाराज आपली आज्ञा हा आपला प्रसाद आहे, तर आता आपण व्याख्यानाकडे लक्ष द्यावे. महाराज गीतारूपी रत्नमंदिराचा हा 18वा अध्याय अर्थरूपी चिंतामणीचा बनविलेला कळस आहे आणि सर्व गीतेचे दर्शन करविणारा हा असा हा वाटाड्या आहे, अशी या अध्यायाची महती आहे. आणि इथे आजचा भाग आपण थांबवणार आहे. 30 ओव्या आपण घेतल्या आहे आणि 3 भागात आपण नमन घेणार म्हणून आधी सुचवलं आहे, तर आज नमनाचा हा पहिला भाग इथे संपतो आहे.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.